चैप्टर 6 पाठ 6 एक्सरसाइज 8 स्वाध्याय 8 चित्रे आणि संवाद यांच्या जोड्या लावूया.
आज ट्रेनला किती गर्दी आहे ना?
हल्ली तर ट्रेनला नेहमीच गर्दी असते.
हो, पण आज जरा जास्तच आहे गा.
सकाळची वेळ आहे ना, या वेळेला मरणाची गर्दी असते. दुपारी तरी ट्रेन रिकामी असते.
पण रविवारची एवढी गर्दी नसते ना गं गाडीत?
पूर्वी नसायची, आजकाल मेगा ब्लॉक मुळे काही सांगता येत नाही. तुम्ही नवीन आला आहात का मुंबईत?
ये सुट्टी.
ए, त्यात काय वेगळं? आपल्याला तर दर उन्हाळ्यात सुट्टी असते ना.
म्हणूनच मला उन्हाळा खूप 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 आवडतो.
अरे पण गरम किती होत आहे उन्हाळा आवडतो म्हणे.
गरम होते तर पंखा सुरू कर ना. अरे उन्हाळ्यात तर गरम होणारच, उन्हाळ्यात गरम हवा असते ना.